ओम शांति। राजयोग आज अपन बघणार आहोत की राजयोग म्हणजे काय। प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये राजयोग म्हणजे आत्म्याचं परमात्माशी मिलन, याचंच नाव राजयोग आहे। ईश्वराशी मिलन होणे, परमेश्वराच्या सानिध्यात राहणे, यालाच राजयोग म्हणतात। तर ह्या राजयोगाची आज आपण विधी काय आहे ते बघूया। राजयोग ह्या शब्दाचा अर्थ आहे राज अर्थात ज्याच्या मध्ये अनेक प्रकारचे राज समाविलेले आहेत, अनेक प्रकारचे राज आहेत। जसं बघा आपण काय म्हणतो की या गोष्टीमध्ये खूप राज भरलेले आहेत, त्याचप्रमाणे राजयोग ह्या योगामध्ये काही जीवनाचे पुष्कळ जीवनातले राज भरलेले आहेत, रहस्य भरलेले आहेत, आणि म्हणून याला राजयोग असं म्हटलं जातं। आज विश्वामध्ये प्रत्येक मनुष्याचा कुणाशी ना कुणाशी योग हा जुडलेलाच आहे। योग याचा अर्थ आहे जोडणे। जसं बघा आपण बघतो, जर आपल्याला लाईटचं कनेक्शन हवं आहे तर आपण प्रथम काय करतो, वायरला वायर जोडण्याच्या आधी आपण त्या वायरीच्या वरचं रबरी आवरण काढून टाकतो आणि धातूची तार धातूच्या तारीला जोडतो, आणि ज्या वेळेला हे जोडतो तिथे कनेक्शन होते आणि तिथून इलेक्ट्रिसिटी पास होते आणि आपल्याला करंट प्राप्त होतो। त्याचप्रमाणे परमेश्वराशी योग लावणं याचा अर्थ आहे आपल्या स्वतःला ईश्वराशी, आपल्या मनाल आपलं मन ईश्वराच्या मनाशी जोडणं, यालाच राजयोग म्हटलं जातं। जसं बघा आपण कोणी व्यक्तीला आठवण करतो आणि तीच व्यक्ती आपल्याला रस्त्यामध्ये भेटते तर आपण बोलतो काय आपला योग आहे, मी तुम्हालाच आठवण केली आणि तुम्हीच मला रस्त्यामध्ये भेटलात, अचानक भेटलो, तर याला आपण योगायोग असं म्हणतो। कुठल्याही चांगल्या गोष्टींचा मिळून येणे, एकमेकांना मिळवून येणे, त्याला योगायोग असं म्हणतात। त्याचप्रमाणे परमेश्वराशी पण आपला बुद्धियोग लागणं, ईश्वराशी आपली बुद्धी जोडणं, यालाच राजयोग असं म्हटलं जात। मग ह्या राजयोगामध्ये बघा, ज्या वेळेला मनुष्य कुठल्या वस्तूंचा उपयोग करतो, वस्तूंच्या सानिध्यात असतो, तेव्हा त्याचा भौतिक योग त्याला म्हटलं जात। कोणी त्या कधी कधी तो आपल्या इष्ट देवतांच्या संबंधामध्ये असतो, त्याला अलौकिक योग म्हणतात। तो आपल्या मित्र संबंधीच्या बरोबर त्याचा तो असतो, त्याला आपण लौकिक योग म्हटलं जात। तर भौतिक योग, लौकिक योग आणि अलौकिक योग, आणि आज आपण बघणार आहोत राजयोग। राजयोग म्हणजे परमेश्वराशी आपलं संबंध जोडणे। ईश्वराशी संबंध जोडण्यासाठी राजयोगाची आवश्यकता असते. तसं जर पाहिलं तर आपण लहानपणापासून अनेकांचे योग लावत बसलेलो आहे. जसं लहान मूल असतो त्याचं योग फक्त त्याच्या आईशी असतो. लहान मुलाला आईशिवाय कोणीही नको असतं. त्याला फक्त आपली आईच आवडत असते आणि त्याला तो आईलाच ओळखत असतो. तो आईकडनं मावशीकडे सुद्धा जायला तयार नसतो. फक्त त्याला आई हवी असते म्हणजे त्याचा योग आईशी असतो. त्यानंतर तो थोडा मोठा होतो त्यावेळेला तो आपल्या मित्रांशी खेळतो. तेव्हा आई त्याला 10 वेळेला बोलवते, चल बेटा जेवून घे, खेळायला रात्र झाली, आता घरी ये. तरी सुद्धा त्याला फक्त मित्रच हवे असतात. म्हणजे त्याचा योग आईशी कमी होऊन मित्रांशी होतो. नंतर तो थोडा मोठा झाल्यानंतर शाळेमध्ये जातो, अभ्यास करतो. त्याला मित्र खेळायला बोलवतात तरी सुद्धा तो जात नाही. तो म्हणतो, मला माझं होमवर्क करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. म्हणजे त्याचा योग कुणाशी लागला? मित्रांशी कमी होऊन शिक्षकांशी योग लागतो. त्याची बुद्धी आपल्या शिक्षकांमध्ये बिझी होते आणि तो होमवर्क करतो. त्यानंतर तो थोडा मोठा होतो, सर्व्हिस करतो, त्याचा कामाशी योग लागतो. नंतर तो मोठा होऊन लग्न करतो तर त्याच्या पत्नीशी त्याचा योग जुटला जातो, बुद्धियोग लागला जातो. आणि नंतर मुलगा होतो, मुलबाळ होतात तर पत्नीशी कमी होऊन मुलांशी त्याचा योग जुटला जातो. आणि नंतर शेवटी ज्या वेळेला तो म्हातारा होतो त्यावेळेला त्याला फक्त त्याचा योग कुणाशी होतो? डॉक्टरांशी होतो. कारण की म्हातार वयामध्ये अनेक रोगांनी त्याला ग्रासलेलं असतं. त्याला फक्त डॉक्टर आठवत असतात. म्हणजे बघा, आपल्याला जीवनामध्ये सवय आहे एकाशी बुद्धियोग तोडून दुसऱ्यांशी जोडणं. मग राजयोग मध्ये काय शिकवलं जातं? की तुम्ही आपली बुद्धी सर्व ठिकाणून काढून आपल्या मनाला परमेश्वराशी जोडा, ईश्वराशी जोडा. याचंच नाव आहे राजयोग, सहज राजयोग. राजयोगामध्ये सर्व योग सामाविलेले आहेत. म्हणूनच या योगाला सर्व योगांचा राजा म्हटलं जातं. सर्व योगांचा राजा याच्यासाठी म्हटलं जातं की याच्यामध्ये सर्व प्रकारचे योग सामावलेले आहेत. अनेक प्रकारचे योग सामावलेले आहेत म्हणून हा राजयोग आहे. हा राजयोगाने आपल्या मनामध्ये आपण मन एकाग्रतेने ईश्वराची आठवण करतो. जसं बघा, दुनियामध्ये सर्व योगांमध्ये राजयोग प्रसिद्ध आहे आणि सर्व योग ह्या राजयोगामध्ये सामाविलेले आहेत. म्हणून म्हटलं जातं राजयोगालाच भक्ती योग पण म्हटलं जातं. भक्ती योग का म्हटलं जातं? कारण की आज मनुष्य देवाची भक्ती करतो. त्या भक्तीमध्ये भक्ती हातामध्ये माळा असते परंतु मन त्याच चहूकडे फिरत असतं. काम देवाची भक्ती करत असताना त्याच्या मनामध्ये दिवसभराचे काम आठवत असतात. परंतु मीराची जी भक्ती होती ती किती श्रेष्ठ भक्ती होती. मीरा जी भक्ती करत होती त्या भक्तीमध्ये तिला देवाच्या सानिध्याशिवाय, देवाच्या आठवणीशिवाय, श्री कृष्णाच्या आठवणीशिवाय तिला कुणीही आठवण येत नव्हती. आजच्या कलियुगातल्या मनुष्याची भक्ती आणि मीराची भक्ती याच्यामध्ये रात्रंदिवसाचा फरक आहे. मीराच्या भक्तीमध्ये परमेश्वराशी तिने आपलं मन तन्मयतेने जोडलं होतं. परमेश्वराच्या परमेश्वराच्या आठवणीमध्ये ती एकरूप झाली होती. म्हणून ह्या राजयोगाला भक्ती योग असं म्हटलं जातं. अर्थात परमेश्वराची मनाला, परमेश्वराची आपल्या मनाला तन्मय केलं पाहिजे. ईश्वराच्या आठवणीमध्ये आपलं मन एकाग्र झालं पाहिजे, म्हणजेच राजयोग. म्हणून ह्या राजयोगामध्ये भक्ती योगही सामावलेला आहे. त्यानंतर राजयोगाला कर्मयोग असं म्हटलं जातं. कर्मयोग म्हणजे कर्म करत असताना सुद्धा परमेश्वराची आठवण केली पाहिजे. कर्म आपण करतो पण त्या कामामध्ये आपलं मन लागलं पाहिजे. बघा, कर्म म्हटलं जातं, कर्म केव्हा श्रेष्ठ बनले जातात, जेव्हा त्याच्यामध्ये योग असतो. म्हणून म्हणतात कर्म कौशल्य योग, योगसु कर्मश्च कौशलम. ज्या योगामध्ये कर्म करतो ते कर्मामध्ये कौशल्यता प्राप्त होते आणि म्हणूनच कर्म योग म्हणतात. जसं बघा, अनेक योग जे आहेत ते योगामध्ये ध्यान देऊन बसावं लागतं, परंतु या राजयोगामध्ये तुम्ही काम करत असताना सुद्धा देवाची आठवण करू शकतात. कर्म करत असताना रस्त्याने चालतानाही आपण राजयोगाचा अभ्यास करू शकतो. स्वयंपाक करत असतानाही राजयोगाचा अभ्यास करू शकतो. जसं बघा, आई काहीतरी वस्तू बनवते घरामध्ये आणि ती वस्तू जर तिच्या मुलाला खूप आवडते तर ती हाताने ती वस्तू बनवत पण आहे, किंवा ती हाताने पोळी लाटत आहे, ती पोळी प्रेमाने बनवत आहे, परंतु तिचं मन सदैव कुणाला बघत असते, तिच्या मुलाकडे बघत असते. तिच्या डोळ्यामध्ये, मनामध्ये मुलाचं चेहरा तिला दिसत असतो की ही मी जी पोळी बनवत आहे ही माझ्या मुलाला खूप आवडते. म्हणजे काम करत असतानाही ती मुलाला बघू शकते. त्याचप्रमाणे राजयोगाचा अभ्यास सुद्धा आपण काम करताना ईश्वराच्या आठवणीमध्ये काम करू शकतो. चाहे आपण स्वयंपाक करत आहात, रस्त्याने चालत आहात, भाजी निवडत आहात, ऑफिसमध्ये टेबलमध्ये बसून कम्प्युटर चालवत आहात, कुठलंही काम करत आहात, ते करत असताना सुद्धा आपण आपल्या मनामध्ये परमेश्वराची स्मृती ही आपण ठेवली पाहिजे. आणि ज्या वेळेला ईश्वराची स्मृती आपण आपल्या मनामध्ये ठेवतो त्यावेळेला आपलं मन शांत बनलं जातं. म्हणून ह्या राजयोगाला कर्मयोग म्हटलं जातं. तिसरं, राजयोगाला बुद्धियोगही म्हटलं जातं. अर्थात आपण परमेश्वराशी आपली बुद्धी जोडली पाहिजे. जेवढी जेवढी आपण ईश्वराशी आपली बुद्धी जोडतो तेवढं तेवढं आपल्या मनामध्ये एकाग्रता येते. जसं बघा, आपल्या कामामध्ये आपण बुद्धियोग देऊन काम करतो, तसंच राजयोगामध्ये आपण बुद्धीने परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून ह्या राजयोगाला बुद्धियोग म्हटलं जातं. कर्मयोग, बुद्धियोग, भक्तियोग असे अनेक अनेक योग ह्या योगामध्ये सामावलेले आहेत. त्यानंतर हटयोग. हटयोगामध्ये जो कोणी हटयोग करता त्यामध्ये शरीराला आपल्या कर्म इंद्रियांना स्थिर करावं लागतं. तेव्हा त्यांचा हटयोग होत असतो. राजयोगामध्ये आपल्याला आपल्या मन, बुद्धी आणि संस्कार यांना एकाग्र करायचं आहे. म्हणून ह्या राजयोगामध्ये भक्ती योग, ज्ञान योग, हट योग आणि कर्मयोग समावलेले आहे. सगळ्यात शेवटी आहे ज्ञान योग. ज्ञान योग म्हणजेच हा योग जो आहे सर्व ज्ञानाचं रहस्यांना जाणून मगच आपण ईश्वराशी बुद्धियोग जोडू शकतो. म्हणून सर्व योगांचा राजा राजयोग. या राजयोगाने आपण आपल्या कर्म इंद्रियांचे राजा बनतो. गीतेमध्ये सांगितलेलं आहे की हे अर्जुना, मी तुला असा राजयोग शिकवतो की ज्या योगाने तू राजांचा राजा बनू शकतो. मग कुठला राजा आणि कशाचा राजा? बघा, ह्या राजयोगाने आपण आपल्या कर्म इंद्रियांचाही राजा बनतो. आणि हा राजयोग सर्व योगांचा राजा आहे. आणि म्हणूनच ह्या राजयोगाला राजांचा राजा म्हटलं जात. जस बघा, आपल्या राजयोगाचा अभ्यास केल्याने आपण आपल्या कर्म इंद्रिय जे आहेत, डोळे, हात, मन, बुद्धी, संस्कार यांच्याद्वारे जे आपण काही वाईट कर्म करतो ते कर्म आपण त्याच्यापासून परालुप्त होतो, परावृत्त होतो. अर्थात ते वाईट काम करत नाही. म्हणून आपण कर्म इंद्रियांचा राजा बनला जातो. जसं बघा, सांगितलं जातं की ह्या राजयोगांमध्ये काही काही भाऊ बहीण काय बोलतात की आम्ही योग लावायचा प्रयत्न तर करतो पण आमचं मन एकाग्र होत नाही. मग आता आपण बघूया, आपलं मन जात तरी कुठे? ज्या वेळेला तुम्ही ध्यानामध्ये बसतात त्यावेळेला आपल्या मनाला विचारा, हे मन तू कुठे जातो आहे? मग त्याच्याकडे बघा की तो काय विचार करतो. जर आपण त्याचा शोध घेतला तर आपल्याला माहिती पडेल की तो कुठे जातो आणि त्याचा वास्तव मध्ये जास्त कुठे जातो. जे काही आपण दिवसभरामध्ये काही चुका केल्या आहे, दिवसभरामध्ये काही व्यर्थ बोललो आहे, दिवसभरामध्ये काही वाईट काम केलं आहे, तर त्या कामाचीच आठवण आपल्या मनामध्ये सारखी येत असते. आणि म्हणून राजयोग आपल्याला शिकवतो की तुम्ही सदैव श्रेष्ठ कर्म करा, श्रेष्ठ शुभ विचार करा आणि शुभ भावना ह्या सर्व मनामध्ये बाळगा. तर आपलं जीवनामध्ये आपण राजयोगाचा अनुभव करू शकतो. असा हा राजयोग आपल्या जीवनाला अत्यंत आवश्यक आहे. जो राजयोगाचा अभ्यास करतो त्याचं जीवन अनमोल, महान बनलं जातं, श्रेष्ठ बनलं जातं. तर आपण सर्वजण राजयोगी बनूया. आपल्या जीवनामध्ये राजयोगाचा आनंद घेऊया आणि राजयोगी जीवन बनवून शांतीचा अनुभव करूया. ओम शांती.